नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी मैथिली जोशी आपले स्वागत करते. ठळक बातम्या. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांच्या कायापालटासह अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून विश्वास व्यक्त. वेव्ज परिषदेत 10वे राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार प्रदान. नवोन्मेष श्रेणीत सांगलीच्या येरला वाणी रेडिओला पहिला पुरस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेला आजपासून प्रारंभ. छत्रपती संभाजीनगर इथल्या 10 विद्यार्थ्यांची इस्रोला अभ्यास सहलीसाठी निवड. आणि बीड इथल्या कुप्रसिद्ध खिडकी गँगला धुळे पोलिसांकडून अटक. आता सविस्तर बातम्या. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. वैष्णव यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. वैष्णव यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. दरम्यान प्रसार माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करू शकतो असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले,
भारत मीडिया और एंटरटेनमेंट में ग्लोबल लीडरशिप लेने की ताकत रखता है. इंडिया कैन टेक द ग्लोबल लीडरशिप इन द वर्ल्ड ऑफ मीडिया एंड एंटरटेनमेंट. दैट इज द काइंड ऑफ टैलेंट वी हैव. अ बिलियन प्लस टैलेंट एंड 5000 इयर्स ओल्ड सिविलाइजेशन. बिलियंस ऑफ स्टोरीज टू टेल. So the steps that we have taken here are the first steps, and now we need to build upon it. And I am very happy that practically every senior executive who has met in the last 2 days, they have all shown appreciation for this step.
गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह 7 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आज वेव्ज 2025 परिषदेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीबरोबर सामंजस्य करार केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरू असलेल्या कार्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी प्रशंसा केली. ते आज वेव्ज परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांनी चालवली जात असून त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन मिळत आहे असं ते म्हणाले. यापुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ यांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही मुरुगन यांनी यावेळी केलं. 10वे राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्काराचं वितरण मुरुगन यांच्या हस्ते यावेळी झालं. नवोन्मेष श्रेणीत राज्यातल्या येरला वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. कम्युनिटी रेडिओच्या कामकाजातून समर्पण आणि वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजुया यावेळी म्हणाले. गोव्यात शिरगाव इथल्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन 6 जणांचा मृत्यू झाला तर 80 जण जखमी झाले. आज पहाटे देवळाच्या आवारात निखाऱ्यावरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमादरम्यान भाविकांमध्ये अचानक गोंधळ उडाल्याने ही घटना घडली. जखमींना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या जखमींची विचारपूस केली. तसंच त्यांच्या उपचारांचा पूर्ण खर्च सरकारतर्फे केला जाईल असं जाहीर केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारताने पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे. यातून सूट मिळवायची असल्यास सरकारची वेगळी परवानगी घ्यावी लागेल असं अधिसूचनेत म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य 60 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांच्या कंपनीने 31.75 कोटी खर्चून शिवरायांचा हा ब्रांझ पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचं संकल्पन IIT मुंबई या तज्ज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 11 मे रोजी राजकोट इथं महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
श्री क्षेत्र आळंदी येथे सुरू असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मोफत वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगाले यांनी ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून हे वितरण केलं जाणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली. सांगली जिल्ह्यात मिरज विद्यार्थी संघाच्या शतक महोत्सवी व्यसंत व्याख्यानमालेला आज विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर, मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ मुकुंद पाठक यांच्यासह रसिक मोठ्या संख्येनं या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. 17 मेपर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेत यंदा 16 व्याख्यानं होणार असल्याची माहिती मुकुंद पाठक यांनी दिली. ते म्हणाले,
15 दिवस ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे. दरवर्षी उत्तमोत्तम वक्ते बोलून निरनिळ्या विषयावरच ज्ञान लोकांना मिळवून द्यावं हा मुख्य संस्थेचा हेतू आहे. सर्व मोठ्या व्यक्तींची भाषणं या इथे झाल्या असल्यामुळे या संघटनेला आणि या व्याख्यानमालेला एक निराळ रूप प्राप्त आहे.
छत्रपती संभाजीनगर इथले 10 विद्यार्थी बंगळुरू इथं भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला भेट देण्यासाठी जाणार आहेत. या दौऱ्याची निवड चाचणी म्हणून 7वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडंट परीक्षा घेण्यात आली. यातून निवड झालेल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये महापालिकेच्या हर्सुल इथल्या शाळेचे कोमल गायकवाड, क्षितिज कांबळे आणि श्रावण लोखंडे या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षिका सविता बांबर्डे यांनी या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत तसंच उपायुक्त अंकुश पांढरे यांनी या विद्यार्थ्यांचं तसंच शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात आज दुपारपर्यंत 3000 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. जिल्हा पोलीस मुख्यालयात आज सकाळपासून सुरू झालेल्या या मेळाव्यासाठी 11000 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. देशभरातल्या 96 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मेळाव्यात मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली आहे. धुळे पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. 5 जणांच्या या टोळीतल्या प्रत्येकावर राज्यभरात 30 पेक्षाही अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. खिडकी गँग म्हणून खूप प्रसिद्ध असलेली ही टोळी खिडक्यांना लावलेली लोखंडी जाळी काढून घरात घुसून चोऱ्या करत असल्याचं समोर आलं आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पथकाने अत्यंत शिताफीने तपास करून या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून 5 मोबाईल, 1 चारचाकी आणि इतर साहित्यासह चोरी केलेले 11,33,000 रुपयांचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. प्रतिबंधित सुगंधी सुपारीची अवैध वाहतूक करणारे 7 कंटेनर धुळे पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले आहेत. 7 वाहनांसह जप्त करण्यात आलेला मुद्देमाल जवळपास 2,52,92,464 रुपये किमतीचा असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या वाहनांवरील चालकांना वाहतूक होत असलेल्या मालाच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्यांनी नागपूरहून गुजरात राज्यात जात असल्याची माहिती दिली. परंतु संबंधित मालाची कागदपत्रं त्यांना सादर आली नाहीत. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे माजी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांची राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. हवामान. विदर्भात काही ठिकाणी आज सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. राज्यात आज सर्वात जास्त 44.9° सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 42.2, धाराशिव इथं 42.6, बीड इथं 42.8 तर परभणी इथं 44° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांच्या कायापालटासह अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून विश्वास व्यक्त. वेळेस परिषदेत 10वे राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार प्रदान. नवोन्मेष श्रेणीत सांगलीच्या येरला वाणी रेडिओला पहिला पुरस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेला आजपासून प्रारंभ. छत्रपती संभाजीनगर इथल्या 10 विद्यार्थ्यांची इस्रोला अभ्यास सहलीसाठी निवड आणि बीड इथल्या कुरुप्रसिद्ध खिडकी गँगला धुळे पोलिसांकडून अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10